नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सविता बर्वे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. भारत आणि ब्राझील हांणी आयज नवी दिल्लीत डिजिटल भागीदारी, दुर्मिळ खनिजा, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्देग आणि दर्यावेल्या वाठारांनी सहकार्य अशा वेगवेगळ्या मळार जायत्यो कबलाती केल्यात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईज इनासिओ लुला दा सिल्वा हांच्या मदीं द्विपक्षीय उलोवणी झाली. हे बसकेत दोनूय फुडाऱ्यांनी द्विपक्षीय संबंधांचो नियाळ घेतलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आपल्या जोड निवेदनात ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांच्या फुडारपणाखाला भारत ब्राझील संबंध घटमूट झाल्यात असे सांगले.
ब्राझील लॅटिन अमेरिका में भारत का सबसे बड़ा ट्रेड पार्टनर है. हम आने वाले 5 वर्षों में द्विपक्षीय व्यापार को 20 बिलियन डॉलर के भी आगे ले जाने के लिए प्रतिबद्ध है. हमारा व्यापार केवल आंकड़ा नहीं, विश्वास का प्रतिबिंब है. राष्ट्रपति जी के साथ आया बड़ा बिजनेस डेलीगेशन इसी विश्वास को दिखाता है. भारत मर्कोसुर ट्रेड समझौते के विस्तार से हमारा आर्थिक सहयोग और सुदृढ़ होगा.
ताचे पयली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी राष्ट्रपती भवनात अध्यक्ष लुला दा सिल्वा हांका औपचारिक येवकार दिलो. मजगती विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी आयज नवी दिल्लीत ब्राझीलचे अध्यक्ष लुईज इनासिओ लुला दा सिल्वा हांची भेट घेतली. दोनूय देशांमधली रणनितीक भागीदारी मुखार व्हरपा खातीर तांणी ब्राझीलच्या अध्यक्षांचे उपकार मानले आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वांगडा झाल्या बसकेक लागून दोनूय देशांच्या संबंधांक नवी गती मेळटली असो विश्वास तांणी उक्तायलो. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन हांणी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हळ्यार CSR आता फकत वेवसायीक धोरण न्ही तर राष्ट्रीय उदरगतीचो केंद्रबिंदू झाला असे म्हणला. ते आयज नवी दिल्लीत झाल्या राष्ट्रीय CSR शिखर सभेत उलयताले. भौशीक शिक्षण व्यवस्था आणि मुळावी भलायकी सेवा घटमूट करपाक आणि कुशळटाय उदरगतीक उद्देगाकडेन जोडपाक CSRची भूमिका परिवर्तनकारी असा असे ताणी मुखार म्हणला. केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांणी आयज आसामातल्या कामरूप मेट्रो जिल्ह्यातल्या कुचिटोली 10व्या आसाम पोलीस बटालियनाच्या नव्या कॅम्पसाचो बुनयादी फातर बसयलो. फुडल्या 5 वर्सात आसाम भारताचे उद्देगीक केंद्र जातले असे ताणी सांगले. ताच्या पयली ताणी केंद्रीय राखीव पोलीस दळाच्या स्थापणूक दिसाच्या कार्यावळीत वांटो घेतलो. CRPF देशाची अतुलनीय सेवा केल्या असे ताणी ह्या वेळार सांगले.
CRPF के जवानों के भरोसे मैं देश की जनता को फिर से कहना चाहता हूं, फरवरी समाप्त होने आया है. 31 मार्च 2026 को इस देश को हम माओवादी समस्या से पूर्ण रूप से मुक्त करा देंगे और माओवाद का संपूर्ण उन्मूलन हो जाएगा.
इंडिया AI इम्पॅक्ट परिषदेत जायते तंत्रिक उपाय सादर केल्यात असे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव हांनी म्हणला. AI शिखर सभेखातीर तरणाट्यांमधी व्हड उमेद असा असे ताणी सांगले. तसेच शिखर सभेच्या स्थळार काँग्रेसीच्या कार्यकर्त्यांनी केल्ल्या निषेधाखातीर ताणी खंत परगटायली. मजगती सगळो संसार भारताच्या उदरगतीची तोखणाय करीत असताना काँग्रेस पक्ष देशाची बदनामी करपाचो यत्न करता असे केंद्रीय मंत्री किरण रिजिजू हांनी म्हणला. 5वी गोय दर्यावेली परिषद आयज बेतीवेरेच्या नेव्हल वॉर कॉलेजीत झाली. नौदळाचे मुखेल ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी हांणी उक्तावण करतना दर्या मळावेल्या सहकार्याच्या महत्वाचेर भर दिलो. तशेंच IOS सागर 2.0 बेगीनूच सुरू करतले असे ताणी सांगले. भारतीय नौदळाच्या फुडारपणाखाला जाल्ल्या ह्या उपक्रमाक फळादीक परिणाम मेळटलो असो विश्वास ताणी उक्तायलो. हिंद महासागराच्या वाठारातल्या दर्यावेल्या आव्हानांक तोंड दिवपासयत गतीशील धोके उणे करपाच्या यत्नाचेर ह्या परिषदेत भर दिला. तशेंच ड्रग्स तस्करी, मानवी तस्करी, सुरक्षा धोके, बेकायदेशीर नुस्तेमारी आणि दर्यावेल्या सुरक्षेविशी शेजारी देशांमधील चढ समन्वयाच्या गरजेचेर भर दिला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळीतल्यान देशवासियांकडेन आपले विचार मांडटले. आकाशवाणी आणि दूरदर्शनाचे पुराय नेटवर्क, AIR न्यूज वेबसाईट, न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपाचेर ही कार्यावळ प्रसारित जातली. आकाशवाणीचेर हिंदी प्रसारणा उपरांत रोकडीच प्रादेशिक भाषांनी ही कार्यावळ प्रसारित जातली. हवामान. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 3 दिसात देशाच्या मध्य आणि वायव्य वाटारात चडात चड तापमान लवलव 2 ते 3 अंश सेल्सियस वाढटले असो अदमास उक्तायला. खेळ. आयज ऑस्ट्रेलियात जाल्ल्या बायलांच्या T20 क्रिकेट सर्तीच्या निमणे खेळात भारतान ऑस्ट्रेलियेचेर 17 धावण्यांनी जैत जोडले. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचे फुडले खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळीं 8:40 वरांचेर. नमस्कार.